स्वर्गीय जी डी शर्मा, एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, व्यापारी मित्रचे जनक, संस्थापक आदरणीय स्वर्गीय जी डी शर्मा, स्वर्गीय गोपीलालजी देवकरणजी शर्मा म्हणजेच ॲडव्होकेट जी डी शर्मा हे एक अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व. पांढरशुभ्र धोतर, नेहरू शर्ट, जॅकेट आणि पांढरी गांधी टोपी असा नित्य पेहराव असणाऱ्या जी डी शर्मा उर्फ भाऊसाहेब यांच्या चेहऱ्यावर कायम दिलखुलास हास्य असायचं. कर, कायदे या अतिशय रुक्ष विषयात 7 दशकांहून अधिक काळ स्वतःला अक्षरशः झोकून देऊन काम करणाऱ्या जी डी शर्मा यांचं व्यक्तिमत्व अतिशय लोभस होतं. त्यांच्याकडे बघितलं की आपण एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाकडे पाहत आहोत असा भास व्हायचा. भाऊसाहेबांचा जन्म 20 ऑक्टोबर 1922 राजस्थान मधलं नागौर जिल्ह्यातलं चांदारुण हे त्यांचं जन्मगाव. लहानपणापासून अतिशय कुशाग्र बुद्धीच्या भाऊसाहेबांचं प्राथमिक शिक्षण गावातच झालं. त्यांचे वडील स्वर्गीय श्रीयुत देवकरणजी शर्मा व्यवसायानिमित्त कोल्हापूरला वास्तव्याला होते, त्यामुळे जी डी शर्मा पुढच्या कॉलेज शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. त्यानंतर विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात ते स्थायिक झाले. पुण्यातल्या ILS लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. काही काळातच पुणे तसंच महाराष्ट्रातल्या व्यापारी वर्गात वकील साहेब म्हणून ते ओळखले जाऊ लागले. ॲडव्होकेट जी डी शर्मा हे प्रॅक्टिस करत असताना त्यांना असं जाणवलं की व्यापारी वर्गातल्या जवळपास 95% व्यापाऱ्यांनी कामचलाऊ शिक्षण घेतलेलं होतं. अशा परिस्थितीत फारच थोड्या व्यापाऱ्यांना त्यांच्याशी संबंधित असलेल्या कायद्याची माहिती होती. अज्ञानामुळे पुष्कळ व्यापारी अजाणतेपणे नकळत कायद्याचं उल्लंघन करताना आढळत होते. कायद्याबाबतचं अज्ञान ही योग्य सबब नव्हे या गोष्टीची जाणीव ठेवून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या शर्माजी या एका अमराठी असणाऱ्या अस्सल मराठी माणसाने 1950 अर्थ, कर कायदा या विषयाला वाहिलेलं मराठी मासिक व्यापारी मित्र सुरू केलं. गेली 74 वर्ष हे मासिक महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हे, तालुके आणि गावखेड्यापर्यंतच्या व्यापारी, उद्योजक, कारखानदार, व्यावसायिक, कर सल्लागार, CA, विमा सल्लागार, सहकारी संस्था, महाविद्यालयातले विद्यार्थी आणि सहकारी बँकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. आज 25,000 समाधानी ग्राहक महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये आहेत. शर्माजी हे व्यापारी मित्रचे संस्थापक संपादक. 71 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी मासिकाच्या संपादक पदाची जबाबदारी लीलया सांभाळली होती. कर कायदे आणि आर्थिक साक्षरता या क्षेत्रात महाराष्ट्रात 74 वर्ष दरमहा सातत्यानं प्रसिद्ध होणारं इतर दुसरं कोणतंही मासिक नाही. तसंच 71 वर्ष या मासिकाचं संपादक पद सांभाळणारी व्यक्ती महाराष्ट्रात तरी पाहण्यात नाही. कर कायद्याप्रमाणेच त्यांना शिक्षण, सामाजिक काम, अध्यात्म या विषयात खूप रस होता. व्यापाऱ्यांनी व्यवसाय करताना सचोटी, प्रामाणिकपणा, विश्वास आणि नैतिकतेला प्राधान्य द्यायला हवं यासाठी ते सतत प्रयत्नशील असायचे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात तसंच गावात त्यांनी ज्ञानसत्राचं आयोजन केलं. ज्ञानसत्रात विविध कर कायद्यांविषयीची सविस्तर माहिती ते व्यापारी वर्गाला देत असत. तसंच मान्यवर कायदे सल्लागार CA यांची भाषणं या ज्ञानसत्रात व्हायची. ज्ञानसत्रात भाऊसाहेब व्यापाऱ्यांच्या काळजाला हात घालणारं भाषण करायचे, त्यामुळे उपस्थित व्यापारी वर्ग त्यांच्या अक्षरशः प्रेमातच पडायचा. गेल्या 74 वर्षात व्यापारी मित्रने जवळजवळ 94 ज्ञानसत्र आयोजित केली. या ज्ञानसत्रांना व्यापारी वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. शर्माजी हे उत्तम संघटक होते. ते ज्या श्री खांडल विप्र समाजाचे घटक होते त्या अखिल भारतवर्षीय श्री खांडल विप्र महासभेचे वयाच्या 38व्या वर्षी अध्यक्ष झाले. या कामासाठी त्यांनी देशभर फिरून एक मोठं संघटन उभारलं. समाजातल्या गरीब निराधार विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी शिक्षण फंड ट्रस्टची स्थापना केली. वर्ष 1992 ते त्या ट्रस्टचे पुन्हा अध्यक्ष झाले. यावेळेस त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन ट्रस्टसाठी मोठा निधी उभारला आणि त्याच्या माध्यमातून खांडल विप्र समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. या ट्रस्टच्या माध्यमातून आज देशभरात मोठं काम उभं राहिलं आहे. याचं श्रेय भाऊसाहेब शर्मा यांच्या द्रष्टेपणाला दिलं जातं. दिनांक 2 एप्रिल 2021 रोजी वयाच्या 98व्या वर्षी जी डी शर्मा या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचं वृद्धापकाळानं निधन झालं. अखेरच्या श्वासापर्यंत देशातल्या आर्थिक, राजकीय घडामोडींचा ते वेध घेत होते. व्यापारी मित्र मासिकातून आपल्या वाचकांना नवीन काय देता येईल याचा ते कायम विचार करायचे. अशा या मराठी प्रेमी संपादकाने आज महाराष्ट्रातल्या लाखो व्यापाऱ्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना मानाचा मुजरा. 74 वर्ष हे मासिक आपलं काम चोखपणे करत आहे याची उज्ज्वल परंपरा आता त्यांचे सहकारी श्रीयुत सोहनलालजी, सुपुत्र पुरुषोत्तमजी आणि नातू अमेय हे तितक्याच समर्थपणे सांभाळत आहेत.